पाठ नऊ. अभिनंदन अभिनंदन. दोन. संवाद ऐकू आणि वाचूया.
पाठ नऊ. दोन. संवाद ऐकू आणि वाचूया.
नमस्कार काळे साहेब.
नमस्कार शहा साहेब, कसे आहात?
एकदम ठीक. तुम्ही सांगा, कसे आहात? अरे हो, तुमचं अभिनंदन, बढती मिळाली ना तुम्हाला?
ओ, कालच पत्र हातात आलं. मेल 2 दिवसांपूर्वीच आली होती.
वा, आता पार्टी पाहिजे बरं का?
अवश्य देऊ की पार्टी. तुम्ही पण दौऱ्यावर जाताय ना?
अहो, उद्या औरंगाबादला जायचंय, तिथे ऑडिट आहे.
बरं बरं, किती दिवसांचा दौरा?
4 दिवसांनी परत येणार.
जमल्यास अजिंठा वेरूळही पाहून या, फार सुंदर लेणी आहेत.
हो, वेळ मिळाला तर अवश्य पाहिन. चला, 4 दिवसांनी भेटूया. तुमचं पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन. पार्टीचं मात्र लक्षात ठेवा बरं का?
हो नक्की, तुम्ही परत आलात की सहकुटुंब आमच्याकडे जेवायलाच या.
अरे वा, हे फारच छान होईल. चला आता निघतो, ऑडिटची तयारी करायची आहे.
अच्छा,